अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्यायः। ॐ श्री गणेशाय नमः। हे सर्वसाक्षी सर्वेश्वर नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश एक तत्व अहा खास तोय वारी म्हटल्यास काय यली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतु तंत जगतपती जैसी जाचे मानेल मती तैसा तो तुझ बाहत अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता माता न धरी निष्ठुरता आपुल्या सा विषयी कधी मी तुझे अजाणले करून नको माया पातळ करून तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकट लालाचे घरात असता स्वामी समर्थ एक प्रकार अघटित आला ऐसा घडोनी वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेची या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया अक्षय तृतीयेचा दिवस वर्राडातील लोकांस विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुके लिले करावया बालका म्हणते गजानन चिली मजावे भरून तंबाखूची मज कारण विस्तववरी ठेवनिया सकाळ पासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो ऐसी आज्ञा ऐकतावली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालुनिया विस्तवाचा तपास केला तो न सजनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विभूद हो पोरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता तूर बंकट करी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनार आहे विटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागे सरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस जानकी राम रागावला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवांचे ही देव जाण त्यांच्या अचलमी कारण विस्तव हा जातसे साधू प्रतीकाही देता तिथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहू मुले लहान तू मोठा आमच्या हून ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांसी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो वेड्या परी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकट लाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपुल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाचे निर्माण साधुनाथ जालंधर पीत होते चिलिम फार परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते जा जा उभे न राहा येथ विस्तव ना किणे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विन्मुख परत आली महाराजासी निवेदिली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात ती ऐकता हास्यवदन करीते झाले दयाघन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती भले बंकट लालासी बोलले काडी एक परती धरी बंकट म्हणे गुरु राया थोडे थांबा परम सदया विस्तव देतो करोनिया काडी घासून आता मी काडी घासल्या वाचूनी कदा न प्रगटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मनास आणा समर्था महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीस घासू नको बंकट लाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरिले चिलमीची यावर ती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार एका तुम्ही श्रोते चतुर प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडी प्रतिस्तवाचा अंशही नवता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तैसी राहिली चिलीमती ही पेटली कशाची ही नाही उरली जरूर खऱ्या साधूला त्याचे नाव साधुत्व उगी चनवते थो तांड मत आता सोनाराचे घरात काय झाले ते एका। या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निम्न फुलांचे। असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो एका। त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नाना परी भुजभुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना। लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना। चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोळे उमगले ऐसे वाया मीच कारण। मीन साधूशी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तत्काळ आला गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणिली। गजानन जानवी नीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले। त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडा पूर्ण कल्पतरु कारण मी बाभूळ मानिली। गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो। हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस। मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वयपायांचा पशु मी। आज माझ्या भाग्य काळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडिली वेळ आलेली म्या करे। काही असो आता जाऊ समर्थाचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य हो क्षमा मंतूची मागावय। ऐसा विचार करूनी सवे घेऊनी चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावय। ओहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पहाया चिंचवण्याला आत किडे पडले बहू। माणसे उठली उपोशी तेने झाला श्राद्ध घात हे ऐसे भावया कृत्य माझा मीच कारण असे। आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमी स्तव। त्याचीच हे आहे फळ चिंचवणी नासले सकळ ते एकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती। तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला। सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचो के किडके कसे। जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली चिंचो क्यांची रास झाले मर्जी असल्या पहा चला। आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रति मला नेऊन पायावरती घाला शिशिर समर्थांच्या। क्षमा मंतु ची मागेन अनन्य भावे करुण साधु देचे परिपूर्ण सागर मूल चेच आहे तकी समर्था पुढे भीत भीत जानकी राम गेला परित घातले जाने दंडवत अष्टांगे श्री समर्थ आणि म्हणाला दयागना तुला येऊ माझी करुणा मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी तो साक्षात उमानाथ नांदसिया शेगावात ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करून समर्था आज पासोन मी नटवाडी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर तुझे चिंचवणी आहे मधुर कीडे न पडले त्यामध्ये ते एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी गेला होता ते धवा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवणाते चंदूमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासात सोबवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे कोणी वाटिती खडी साखर कोणी गळ्यात घालिती हार कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूचा तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कानामुले उतरंडीला आहे तू तुझ्या ते आण जा चंदू बोले कर जोडून आता कान्हुले कोठून इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया ते महाराज बदले वाचे नाही कारण ताजांचे पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान्हुले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबी सांगू नको गुरु पाशी बोलू नको खोटे वेड्या किंचित त्या मुखीन चंदू प्रती लोक अवघे बोलती जाय पाहून शीघ्र गती खोटी न होय संतवाणी चंदू घरा प्रती गेला कांतीस पुसू लागला दोन कान्होले उतरंडीला आहेत काय रंभोरू तई बोले अंगना होऊन गेला एक महिना आता कान्होले आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी भले कान्होले मी पतिराया केले तेन आता राहिले संपूर्ण गेले त्याच दिनी मर्जी असल्या नवे करीते समर्थास्तव तळून देते ही पहा मी ठेवते कढई नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्याशी चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेवले तेच दे समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझ निवेदिले आठवण करून चांगले पहा काही येदवा ऐसे एकता पतिवचन कांता गेली गोटाळून करू लागली शोधन कान्हवल्याचे चित्तातरी कान्हवल्याचा शोध करीता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची दोन कान्हवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजलागी त्यास महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धोंडाळली कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कान्हवले जे सुकोन गेले होते थोडके बुरसा मुळीच नाही आला श्रोते या कान्हवल्याला बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी कान्हवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्ध योगी चंदू कान्हवले घेऊन आला समर्थांशी अर्पिता झाला लोक करते आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळतसे चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी राम शबरीच्या बोराशी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता वयजाचे साठावर अवयव झाले क्षीण फार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय माधवासीन कोणी उरले कांता पुत्र मरून गेले म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी जी का होती चीज वस्तू ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा म्याह माधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षण ही दिन बंधो आता माझा वाली कोण दीन दयाळा तुझवा चून माझे हे अरण्य रुदन तुझे विण देवा कोण एके ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागून वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज बदले तयाला हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करीसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीस आटा आटी ते अवघे गेले शेवटी टाकोनिया तुझलागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून ज्या कर्माची तुझलागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपण विवेक काही करी म्हणी. तेन माधवे ऐकिले हट्टा सेना सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनास चला सदनी अन्नावण राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर धावून आले भिक्षावया. तेढे माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटे ना वाचेसी ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरले सौम्य रूप. आणि बोलले गर्जोन हेच का तुझे दीटपण तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे एकता झाला विनये बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटचे. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही डाविले येथे आता या लेकराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी परी त्या जाळणे तुम्हासे नाही मुळी अशक्य. खाही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत बेटी जाला होती यमलोक नातयासी। ऐसे एकता भाषण समर्थे केले हास्य वदन महापति का पावन साधुच एक करीति की। श्रीमन नारायण नारायण ऐसे समाधव करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफी न राहू नको। किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी। माधव म्हणे गुरु राया नको मला आयुष्य सदया ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोऊ नको। तथास्तु ऐसे महाराज बदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मासेणे भूमीवर। ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्थ। इह लोकीचे देह भान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक। म्हणून वेडे चार करी जनकल्पना नाना परी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या। असो माधवाचे देहावसान समर्था सन्निध झाले जाण चुकले त्याचे जन्मवर्ण गजाननाच्या कृपेने। असो एक्या समयी भली समर्थांशी इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते। वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय। पने पेढे बर्फी खवा भिजल्या डाळीस मीठ लावा एक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते। ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्याशी गावी। सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय यात नसे। महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला। मग काय विचारिता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा। सामान सर्व आणिले चंदनाचे उटणे केले आत केशर कालविले तैसाच आणखी कापूर। दोन प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला जाणत होते विबोध। थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे। संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा। बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवे अतिहर्षी अजून परी शेगावासी वंशजाचे करीती। हा दास गणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ साधका सीदाओ पथ विमलशा हरिभक्तीचा। शुभम भवतु। श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्यायः। ओम।